आकाशवाणी मुंबई। अदिती बापट राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प पुन्हा विजयी। महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांकडून महायुतीच्या 10 वचनांची घोषणा। विधानसभा निवडणुकीसाठीचा राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध। इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी संरक्षण मंत्री यो गॅलंट यांना पदावरून हटवलं। आणि मनदीप जांगरने पटकावलं जागतिक बॉक्सिंग महासंघाच्या स्पर्धेचं विश्वविजेतेपद। अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा विजयी झाले आहेत। राष्ट्राध्यक्ष पदासाठी आवश्यक असलेली 538 पैकी 270 इलेक्टोरल मतं मिळवण्यात ते थोड्याच वेळापूर्वी यशस्वी ठरले। जेडी वान्स हे त्यांच्या पक्षाचे उपाध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। फॉक्स न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प यांना 277 तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना 226 इलेक्टोरल मतं मिळाली आहेत। अजून 35 मतांची मोजणी शिल्लक आहे। एकूण 315 मतं मिळवू असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे। 3 वेळा निवडणूक लढवून 2 वेळा जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा झाला आहे। यापूर्वी 2016 ते 2020 मध्ये ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते। त्यानंतर 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत जो बायडेन यांनी त्यांना पराभूत केलं होतं। अमेरिकेचं सुवर्णयुग आता सुरू झालं असून पुन्हा अमेरिकेला महान करण्यासाठी हा विजय झाल्याचं ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संबोधित करताना सांगितलं। असा विजय यापूर्वी कधीही झालेला नव्हता। हा अमेरिकी नागरिकांचा विजय आहे। रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी लढत राहणार असल्याचं ते म्हणाले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल कोल्हापूर इथल्या सभेत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ केला। या सभेत त्यांनी 10 वचनांची घोषणा केली। यात लाडक्या बहिणींना 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजनेत 15,000 रुपये, प्रत्येकाला अन्न आणि निवारा, वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपये, 25,00,000 रोजगार निर्मिती, तसंच अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 रुपये वेतन, वीज बिलात 30% कपात अशा वचनांचा समावेश आहे। या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मासिक रकमेत 600 रुपयांची वाढ करून पात्र महिलांना 2100 रुपये देण्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे। विधानसभा निवडणुकीसाठीचा राज्यव्यापी जाहीरनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज मुंबईत प्रसिद्ध केला। तसंच या निवडणुकीत पक्ष लढवत असलेल्या मतदारसंघांपैकी 50 मतदारसंघांचे स्वतंत्र जाहीरनाम्यांच्या सारांश पुस्तिकेचं प्रकाशनही त्यांनी केलं। आपापल्या मतदारसंघांचा जाहीरनामा जाणून घेण्यासाठी टोल फ्री क्रमांकही तटकरे यांनी जाहीर केला। अजित पवार यांनी बारामतीतून या मतदारसंघासाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला। बारामतीला देशातलं सर्वात आदर्श आणि प्रगत तालुका बनवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं। बारामतीत राज्यातली पहिली जागतिक दर्जाची क्रीडा अकादमी उभारणं, किमान आधारभूत मूल्याधारित अन्न प्रक्रिया केंद्राची साखळी निर्माण करून रोजगार निर्मिती, लॉजिस्टिक पार्कची निर्मिती, बारामतीला भारतातलं पहिलं सौरऊर्जा शहर बनवणं, कर्करोग रुग्णालय उभारणं या वचनांचा समावेश या जाहीरनाम्यात आहे। भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी केल्यानं भाजपानं राज्यभरातील आपल्या 40 पदाधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे। पक्षशिस्त आणि अनुशासन भंग केल्यामुळे ही कारवाई करण्यात येत असल्याचं पक्षानं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे। जलव्यवस्थापन, संवर्धन आणि शाश्वतता याबाबत जागरूकता आणि संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे आजपासून 15 दिवसांचा जल उत्सव साजरा करण्यात येत आहे। नीती आयोगातर्फे या उपक्रमाचं उद्घाटन आज करण्यात आलं। राष्ट्रीय जल जीवन मिशन, पेयजल आणि स्वच्छता विभाग आणि जलशक्ती मंत्रालयाच्या सहकार्यानं ही मोहीम राबवण्यात येत आहे। 20 राज्यांमध्ये राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेत जलस्रोतांचं संवर्धन आणि संरक्षण यासाठी नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्यावर भर देण्यात येत आहे। पाण्याचा वापर आणि पाणी व्यवस्थापन सक्षम करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेतलं जाणार आहे। श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 18 विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूबवरून प्रसारित केला जात आहे। या कार्यक्रमात आज यवतमाळ जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज मुडा घोटाळ्याप्रकरणी म्हैसुरूमधल्या लोकायुक्त पोलिसांसमोर हजर झाले। मैसूर विकास प्राधिकरणानं या प्रकरणी सिद्धरामय्या, त्यांची पत्नी आणि इतरांच्या विरोधात फसवणूक, भ्रष्टाचार आदी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात मिळालेली जमीन ईडीच्या तक्रारीनंतर सिद्धरामय्या यांच्या पत्नीनं परत केली आहे. दरम्यान या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी न्यायालयानं लोकायुक्तांकडून सद्यस्थिती अहवाल मागवला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी संरक्षण मंत्री यो गॅलंट यांना पदावरून हटवलं आहे. नेतान्याहू यांनी गॅलंट यांच्यावर इस्रायल कॅबिनेटच्या विरोधात निर्णय घेतल्याचा आणि अप्रत्यक्षपणे इस्रायलच्या शत्रूंना मदत केल्याचा आरोप केला आहे. गॅलंट यांच्या जागी परराष्ट्रमंत्री इस्रायल काट्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर गिदोन सार परराष्ट्रमंत्री म्हणून पदभार स्वीकारतील. या घोषणेमुळे इस्रायलमध्ये निदर्शनं सुरू झाली असून देशांतर्गत तणाव वाढला आहे. भारतीय बॉक्सर मनदीप जांगरा यांना जागतिक बॉक्सिंग महासंघाचं सुपर फेदरवेट विश्वविजेतेपद पटकावलं आहे. त्याने काल ब्रिटनच्या कोनोर मॅकिनटोशचा 10-0 असा पराभव केला. मनदीप कोणत्याही प्रो बॉक्सिंग प्रकारात विश्वविजेता होणारा पहिला भारतीय बॉक्सर ठरला आहे. आगामी आयपीएलचे लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबरला सौदी अरेबियातल्या जेहादमध्ये होणार आहेत. बीसीसीआयनं काल ही घोषणा केली. 1,165 भारतीय आणि 409 परदेशी असे एकूण 1,574 खेळाडू या लिलावात सहभागी होणार आहेत. प्रत्येक फ्रँचायझीला एकूण 25 खेळाडू निवडता येतील. सुमारे 650 रुपयांची उलाढाल यंदा होण्याची शक्यता आहे. कृषी क्षेत्राला विना अडथळा कर्ज देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. यासंदर्भात सर्व सरकारी बँका, नाबार्ड आणि राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत केंद्रीय वित्त सेवा सचिव एम नागाराजू यांनी हे निर्देश दिले. या कर्ज वितरणासाठी दिलेली उद्दिष्ट चालू आर्थिक वर्षात पूर्ण होतील याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तेलंगणातल्या नागरिकांचं सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, नोकरीविषयक आणि जातनिहाय सर्वेक्षण आजपासून सुरू झालं. घरोघरी जाऊन ही माहिती गोळा करण्यासाठी 1,00,000 अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. राज्य नियोजन आयोगाच्या अखत्यारीत महिना अखेरपर्यंत हे सर्वेक्षण चालणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं जातीनिहाय जनगणना करण्याचं आश्वासन दिलं होतं. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामादरम्यान काल 3 काँक्रीटचे ब्लॉक कोसळल्यानं 3 मजुरांचा मृत्यू झाला आणि 1 जण जखमी झाला. आनंद जिल्ह्यात माही नदीवर बनवण्यात येणाऱ्या पुलासाठी हे ब्लॉक वापरले जात होते. मृतांच्या वारसांना 20,00,000 रुपयांची मदत दिली आहे. या प्रकरणाची तांत्रिक चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मध्य प्रदेशात बांधवगड व्याघ्र प्रकल्पात 10 जंगली हत्तींचा मृत्यू झाला होता. हत्तींनी मोठ्या प्रमाणात खराब झालेली कोडो वनस्पती खाल्ल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. नमुन्यांमध्ये सायक्लोपियाझोनिक आम्ल आढळून आलं असल्याचं वनसंरक्षक अधिकाऱ्यांनी सांगितलं. बांदीपुरामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 1 दहशतवादी ठार झाला आहे. उत्तर काश्मीरमधील बांदीपुराच्या जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर काल रात्री लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी संयुक्त मोहीम सुरू केली. लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. अजूनही चकमक सुरू आहे. बिहारमधल्या लोकप्रिय गायिका शारदा सिन्हा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात उद्या पाटणा इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. नवी दिल्लीतल्या एम्समध्ये काल रात्री त्यांचं निधन झालं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक माध्यमांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. छठपूजा उत्सवाचा आज दुसरा दिवस असून त्यासाठी बिहारमध्ये सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. आज खरना विधी होणार आहे. सूर्य आणि छठीमय्या यांची पूजा केल्यानंतर भाविक खीर आणि रोटी यांचं सेवन करतील आणि 36 तास उपवास पाळला जाईल. विविध घाटांवर भाविकांची मोठी गर्दी झाली असून नद्यांच्या किनाऱ्यांवर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्य आपत्ती निवारण दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प पुन्हा विजयी. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांकडून महायुतीच्या 10 वचनांची घोषणा. विधानसभा निवडणुकीसाठीचा राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी संरक्षण मंत्री यो गॅलंट यांना पदावरून हटवलं आणि मनदीप जांगरनं पटकावलं जागतिक बॉक्सिंग महासंघाच्या स्पर्धेचं विश्वविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.